हॅलो, माधुरी मॅडम बोलतात ना? माधुरी मॅडम, विशाल बोलतोय परांजपे राजवृक्षी. मागे भेटलो होतो आपण फ्लॅट वरती, फ्लॅट नंबर वर तुमची फ्रेंड आली होती तुमच्या बरोबर. झाला काय डिसिजन मॅडम? ओके, काय घरच्यांशी बोलणं वगैरे? ओके ओके, ठीक आहे सर.